नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हिएतनामाचे आपले समकक्ष फाम मिन चीन हांची नवी दिल्लीत भेट घेतली. चर्चे उपरांत दोनूय फुडाऱ्यांनी आभासी पद्दतीन व्हिएतनामांतल्या न्हात्रांग हांगाच्या टॅलिकम्युनिकेशन युनिव्हर्सिटीतले आर्मी सॉफ्टवेअर पार्काचे उक्तावण केले. हो प्रकल्प भारत आणि व्हिएतनामाच्या जोड पालवान सुरू केला. भारताक ताका लागून $5 मिलियन अनुदान दिला. भारत आणि व्हिएतनामामदी खूप वर्षा आधीची इतिहासिक आणि सर्वसमावेशक हितसंबंध असतात, जे 2016 वर्षा भारताचे प्रधानमंत्री मोदी हांच्या सप्टेंबर भेटी उपरांत धोरणात्मक भागीदारीत वाढ झाले. या सद्य चर्चेवेळार दोन्ही वटांनी सीमा शुल्क क्षमता निर्मिती, शेती संशोधन आणि शिक्षण, दर्या दायज, वखती वनस्पत आणि कायदेशीर क्षेत्रात सहकार्याखातीर समजिकायेच्या कबलातीचेर सय आणि देवाणघेवाण झाली. भारत व्हिएतनाम संबंध विस्तारल्यात आणि घट्ट झाल्यात असे प्रधानमंत्री मोदी हांणी प्रसिद्धी पत्रकांत म्हळा. बौद्ध धर्मान दोनूय देशांक आध्यात्मिक पातळीचेर जोडला असे तांणी म्हळा. व्हिएतनामाची तरणाट्यांनी नालंदा विद्यापीठाचो लाव घेवचो अशी भारताची इत्सा असा असे सांगून इंडो पॅसिफिक विजनात व्हिएतनाम भारताचो महत्वाचो भागीदार असा असे मोदी हांणी म्हळे. दोन्ही वटांनी दहशतवाद आणि सायबर सुरक्षा या विषयावर सहकार्याचेर भर दितलो असे प्रधानमंत्र्यांनी म्हणले. देशातल्या न्हयांच्या आंतरजोडणेक लागून 35 दशलक्ष हेक्टर सिंचन आणि 34,000 मेगावॉट उदक विद्युत निर्मितीचे अतिरिक्त लाव मेळपाक शकता असे सरकारान म्हळा. देशातल्यो 30 न्हयो जोड प्रकल्पांच्या अंमलबजावणी खातीर राज्यांनी सहमती दाखयल्यार हे जावपाक शकता. सध्या कॅन बेतवा लिंक प्रकल्प KBLP हो देशातलो पहिलो आणि एकमेव प्रकल्प असा जो कार्यान्वित असा. लोकसभेत लेखी जापेत माहिती दितना उदकाशक्त मंत्री CR पाटील हांणी सांगले की या प्रकल्पात सध्या भूसंपादन आणि वैज्ञानिक परवानगी मिळवपाक सगळी पूर्वतयारी करतात आणि ताचे लक्ष केंद्रीत केला. हो प्रकल्प मार्च 2030 म्हणसर पुराय करपाचे नियोजित असा असे तांणी सांगले. आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत घर राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी सादर केले. विधेयक आपत्ती व्यवस्थापन कायदो 2005 सुधारणा करपाक सोदता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यक्षमतेक बळकटी दिवपाचो हेत या विधेयकाचो असा. राष्ट्रीय कार्यकारी समिती आणि राज्य कार्यकारी समिती वाट्याची राष्ट्रीय पावण्यार आपत्ती आराखडो तयार करपाचे अधिकार प्राधिकरणाक मेळटले. हे विधेयक राष्ट्रीय आणि राज्य पावण्यार आपत्ती डेटाबेस तयार करपाचो प्रयत्न करता. या विधेयकात राज्याची राजधानी आणि महानगरपालिका आशिल्ल्या व्हड शारांखातीर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करपाच्यो तरतुदी आसा. पॅरीस ऑलिंपिक्सांत कांश्य पदक मेळोवपी स्वप्नील कुसाळे हाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अभिनंदन केला. एका सोशल मीडिया पोस्टात स्वप्नीलाक परबी दितना राष्ट्रपतींनी म्हळा की दादल्यांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात पदक जिखपी तो पहिलो भारतीय ठरला. एकाच सर्तीत नेमबाजीत भारतान 3 पदकां जिखपाची ही पहिलीच खेप असे तांणी म्हळा. पुराय नेमबाजी पंगडान भारताचो अभिमान वाढयला असे म्हणून मुखावेल्या सर्तीखातीर राष्ट्रपतींनी खेळगड्यांक शुभेच्छा दिल्यात. तशेंच स्वप्नील कुसाळे हाकाय ताच्या फुडारात गौरवशाली कामगिरी खातीरूय शुभेच्छा दिल्यात. रेल्वे अपघातांचे प्रमाण UPA सरकाराच्या काळात वर्सुकी आशिल्ल्या 171 तुलनेत सरासरी 68 इतले मेरेन देवला असे सांगून सरकार रेल्वे अपघातांच्यो घडणुको तपासपाक वचनबद्ध असा असे रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवेळार जाल्ले चर्चेक जाप दितना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. 2022-23 सुरक्षे खातीर 87,000 कोटी रुपया परस चड खर्च केल्लो, जो फाटल्या अर्थिक वर्सात 98,000 कोटी रुपयांचेर पावला असे वैष्णव हांणी सांगले. अनुच्या अर्थसंकल्पात सुरक्षेच्या उपाय येवजण्याखातीर 1,08,000 रुपया परस चड तरतूद केल्या आणि देशात मानवरहित क्रॉसिंग काढून उडयला असे तांणी सांगले. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष अयोध्या रेल्वे स्थानकाविषयी चुकीची माहिती पातळयता असो आरोप करून वैष्णव हांणी सरकारान आणि 50 अमृत भारत गाडयो तयार करपाचा निर्णय घेतला असे म्हणे. 2 मेगा शारामधल्या लहान अंतराच्या प्रवासाची सुविधा दिवपाक रोखडेच वंदे मेट्रो सुरू करतले असे तांणी सांगले. रेल्वेन 2014 वर्सा सावन 5 लाखा परस चड नोकर भरती केल्या असे तांणी ह्या वेळार सांगले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.